मत्तय अध्याय 23। मग येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी बोलला। तो म्हणाला,
नियमशास्त्राचे शिक्षक व परुषी यांना मोशेच्या नियमशास्त्राचे स्पष्टीकरण करण्याचे अधिकार आहेत, म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा, पण ते जसे करतात तसे करू नका। मी असे म्हणतो याचे कारण ते बोलतात पण त्याप्रमाणे करत नाही। वहा वयास अवघड असे ओझे ते बांधतात व ते ओझे लोकांच्या खांद्यांवर देतात व ते स्वतः ते ओझे उचलायला एक बोट देखील लावत नाहीत। ते त्यांचे सर्व चांगले काम लोकांनी पाहावे म्हणून करतात। ते पवित्र शास्त्र लिहिलेल्या लहान पेट्या मोठमोठ्या बनवितात आणि लोकांनी पाहावे म्हणून लांब झगे घालतात। मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते, तसेच यहुदियांचे सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते। बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना गुरुजी म्हणावे असे त्यांना वाटते। परंतु तुम्ही स्वतःला गुरुजी म्हणून घेऊ नका। तुम्ही सर्व एकमेकांचे बहीण भाऊ आहात, तुमचा गुरु एकच आहे। आणि जगातील कोणालाही पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे। तुम्ही स्वतःला मालक म्हणून घेऊ नका, तुमचा मालक ख्रिस्त आहे। तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय। जो स्वतःला मोठा समजेल त्याला कमी लेखले जाईल, स्वतःला लहान समजणारा प्रत्येक जण मोठा गणला जाईल। अहो परुषांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, हाय हाय, तुम्ही ढोंगी आहात। तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी खुला ठेवित नाही। तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच, पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत। परुषांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात। तुम्ही समुद्र व जमिनीवरून प्रवास करून एक तरी शिष्य मिळतो का ते पाहता, आणि तुम्हाला तो मिळतो तेव्हा तुम्ही त्याला तुमच्याप्रमाणे नरकपुत्रासारखे करून टाकता। तुम्हाला दुःख होईल आंधळ्या वाटाड्यांनो, जे तुम्ही म्हणता, जर एखादा मंदिराच्या नावाने शपथ घेतो तर त्याने ती पाळलीच पाहिजे, याचे बंधन त्याच्यावर नाही। पण जर एखादा मंदिरातील सोन्याची शपथ घेऊन बोलतो तर त्याने ती शपथ पाळलीच पाहिजे। तुम्ही मूर्ख आंधळे आहात, सोने आणि मंदिर यांपैकी कोणते अधिक महत्वाचे? मंदिर त्या सोन्याला पवित्र बनविते। आणि तुम्ही असे म्हणता, जर एखादा वेदीची शपथ घेतो तर त्यात काही वावगे नाही, पण जर एखादा वेदीवरील अर्पणाची शपथ घेतो तर त्याने ती शपथ पाळलीच पाहिजे। तुम्ही आंधळे आहात, तुम्हाला काही दिसत नाही व कळत नाही, अर्पण मोठे की वेदी मोठी? वेदीमुळे अर्पण पवित्र होते म्हणून वेदी मोठी। म्हणून जो वेदीची शपथ घेतो तो त्या वेदी बरोबर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो। तसेच जो मंदिराची शपथ घेतो तो मंदिर व त्यात राहणाऱ्या देवाची देखील शपथ घेतो। जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या आसनाची व त्यावर बसणाऱ्याचीही शपथ घेतो। परुषांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात। तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता, पुदिना शेप जिरे यांचा देखील दशांश देता, पण नियमशास्त्राच्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे न्यायाने वागणे, दया दाखविणे व प्रामाणिकपणे वागणे हे तुम्ही पाळत नाही। या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत व तसेच इतरही केल्या पाहिजेत। तुम्ही आंधळे वाटाडे आहात, जो पाण्याने भरलेल्या प्याल्यातून माशी बाजूला करतो व उंटासह पाणी पिऊन टाकतो, त्याच्या सारखे तुम्ही आहात। अहो परुषांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात। तुम्ही आपल्या ताटवाट्या बाहेरून घासता पुसता, पण लोकांना फसवून कमावलेला फायदा आणि असंयम यांनी त्या आतून भरल्या आहेत। अहो परुषांनो, तुम्ही आंधळे आहात, अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा, म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल। अहो परुषांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात। रंगसफेदी केलेल्या कबरांसारखे तुम्ही आहात, त्यावरून चांगल्या दिसतात पण आतून मेलेल्या माणसाच्या हाडांनी भरल्या आहेत. तुमचेही तसेच आहे. लोक तुमच्याकडे पाहतात आणि तुम्ही चांगले आहात असे त्यांना वाटते, पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरला आहात. अहो परुषांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात. तुम्ही संदेष्ट्यांसाठी कबरा बांधता आणि जे लोक धार्मिक जीवन जगले त्यांची थडगी सजवता. आणि तुम्ही म्हणता, जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर त्यांना या संदेष्ट्यांना जिवे मारण्यास मदत केली नसती. पण ज्यांनी ज्यांनी त्यांना जिवे मारले त्यांचेच तुम्ही वंशज आहात याचा पुरावा तुम्ही देता. पुढे व्हा आणि तुमच्या वाडवडिलांनी सुरू केलेली पापी कामे पूर्ण करा. तुम्ही साप आहात, विषारी सापाची पिल्ले आहात. तुम्ही देवाच्या हातून सुटू शकणार नाही. तुम्हा सर्वांना दोषी ठरविण्यात येईल. तुम्ही नरकात जाल. मी तुम्हाला सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवित आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल, त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल, त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात मारहाण कराल, त्यांच्या नगरानगरातून पाठलाग कराल. म्हणून ज्या चांगल्या लोकांचा वध या पृथ्वीवर झाला त्या सर्वांसाठी तुम्ही दोषी ठराल. हाबेल या चांगल्या मनुष्याच्या वधासाठी तुम्ही दोषी ठराल. आणि तुम्ही बरख्याचा पुत्र जखऱ्याला जिवे मारण्याविषयी दोषी ठराल. त्याला मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये मारले होते. हाबेलाच्या काळापासून ते जखऱ्याच्या काळापर्यंत जे जे चांगले लोक मारण्यात आले त्यांच्या वधाविषयी तुम्ही दोषी ठराल. मी तुम्हाला खरे सांगतो, तुम्ही लोक जीवन असेपर्यंत या गोष्टी घडतील. अगे येरुशलेमे, येरुशलेमे, तू संदेष्ट्यांना जीवे मारतेस, देवाने तुझ्याकडे पाठविलेल्या लोकांना दगड मार करतेस. कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसे तुझ्यातील लोकांना एकवटण्याचा पुष्कळ वेळा मी प्रयत्न केला, पण तू मला तसे करू दिले नाहीस. आता तुझे घर उजाड होईल. मी तुला सांगतो, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो असे म्हणेपर्यंत तू मला पाहणार नाहीस.